श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आजपासून आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। सुरुवातीला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ओंकार स्वरूपाचे केलेले नमन पहिल्या 84 ओव्यांमध्ये दिलेले आहेत आणि त्यानंतर अध्यायातील श्लोकांना आणि श्लोकांवरील भाष्याला सुरुवात होईल। सुरुवात करूया अध्याय पहिला। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री आध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारिजोजी। हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णव पुनिर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। श्री गणेशाय नमः। सुरुवातीला माऊली ओंकार रूपात परमात्म्याची स्तुती करत आहे, निवेदन करत आहे, नमन करत आहे। ओम नमो श्री आध्या। हे ओंकार रूपा, तूच वेदाला प्रतिपादित करणारा वेद प्रतिपाद्य आहे। हे स्वतःला स्वतः जाणणारा स्वसंवेद्य अशा आत्मरूपा, तूच खरा गणेश आहे। आणि मग गणपतीच्या रूपकाने गणपती महाराजांचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवांना धरून माऊली ज्ञानेश्वर महाराज हळूहळू विषय प्रतिपादनाला सुरुवात करतात। देवा तूची गणेश, तूच गणेश आहेस, सर्व मती प्रकाशित करणारा असा तूच एकमेव आहेस। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश। जिथे ब्रह्म आणि शब्द दोन्ही संपतात, काही शिल्लक राहत नाही असा अशेष, अशी विशेष मूर्ती आणि वर्ण वपू निर्दोष असे मिरवत असे, सर्व प्रकारचे निर्दोष वर्ण जिथे सुशोभित होत आहे। स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। स्मृती म्हणजे वेदात येणारे श्लोक वेदवचन, तेच सर्व अवयव झाले आहेत आणि त्या अवयवांमुळे सर्व अंगाला एक शोभा निर्माण होत आहे आणि हे सर्व अवयव इतक्या सुंदर पद्धतीने ठेवलेले आहे, ते लावण्याची ठेव इतकी सुंदर आणि शोभून दिसत आहे की त्यामुळे सर्व अर्थांना शोभा येत आहे। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, हे 18 जी पुराणे आहेत, जणू काही गळ्यात घासलेल्या मण्यांचे जे दागिने आहेत त्या मण्यांच्या दागिनांचे भूषण झालेले आहेत। पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची, पदोपदी जी प्रमेय रत्न खोचून ठेवलेले आहे असे ते रत्नजडित हार रत्नजडित आभूषणे, तिथे प्रत्येक रत्न एक एक प्रमेय आहे। ज्ञानेश्वरीत येणारं एक एक प्रमेय जणू काही एक एक रत्न झाला आहे। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांचिया मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सळका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणूनी विसंवादे धरीती आयुधे हाती पदबंध नागर पायात पैंजण जशी असतात ती नागर पद्धतीची आपली जी मराठी प्राकृत मराठी त्या जणू काही त्या मराठी भाषेत हे पायाचे घुंगरू केलेले आहेत तेची रंगात हिले अंबर आणि त्या त्याच्यामुळे संपूर्ण आकाशात एक रंग उधळलेला आहे जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे आणि यामुळे या साहित्याला निर्णय रंग शोभून दिसत आहेत देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका जणू काही हे काव्य आणि नाटक याला कौतुकाने वर्णन करताना त्या पायात बांधलेल्या पदबंध नागराच्या रुणझुणती क्षुद्र घंटिका असा त्याच्या अर्थाच्या रूपाने ध्वनी निर्माण होतोय वेगवेगळ्या प्रमेय रत्नांची अत्यंत निपुणपणे अत्यंत कलाकुसरीने काढलेली जे पदे आहेत आणि त्यांच्यामध्ये सुंदर रत्ने जे दिसतात तेथे व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरविती आणि व्यासासारखे जे श्रेष्ठ ऋषी मुनी आहेत मोठे कवी आहेत त्यांची जी मती त्यांची जी बुद्धी जणू काही ती कमरेला बांधलेली मेखळा त्या मेखळेत मेखळा जशी शोभते त्याप्रमाणे ते झळकत आहे चोखाळपणे झळकती पल्लव सळका आणि त्याला निघालेले जे पदर आहेत जे पल्लव आहेत छोटे छोटे अगदी लहान लहान पदर निघालेले आहेत त्याचे ते पदर अत्यंत चोखाळपणे झळकत आहेत देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती आता हे सहाही प्रकारचे दर्शन सहा प्रकारचे दर्शन फिलॉसॉफी आपल्या आपल्या हिंदू संत साहित्यामध्ये सांगितलेली फिलॉसॉफी जी सहा प्रकारचे दर्शनशास्त्र आहेत त्या तेच जणू काही भुजांची आकृती झालेले आहेत आणि त्या सहाही याच्यामध्ये आयुधे धारण केलेली आहेत तर कोणकोणते आयुधे कोणकोणते शस्त्र पाहूया तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू तर आता हे सहा प्रकारचे दर्शन कोणकोणते कणाद शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशू आहे गौतमीय न्याय दर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेय आदी षोडश पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे पहिला परशू दुसरा अंकुश आणि व्यासकृत वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक हा शोभत आहे बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावता खंडित असलेला दात जो पातांजल दर्शन रूपी एका हातात धरला आहे आता बौद्ध मत ज्ञानेश्वराच्या आधी बौद्ध धर्म आपणास माहिती आहे आपल्याच धर्माची एक शाखा म्हणून बौद्ध धर्म निर्माण झाला होता आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रतिपादन त्यावेळी होते आणि त्या प्रतिपादनामध्ये असं म्हणतायत माऊली की बौद्ध मतसुद्धा हाच कोणी एक खंडित झालेला दात आहे मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्याचा सात्कारवाद हाच वर देणारा कमलासारखा हात होय आणि जैमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात असे म्हटले आहे. पहा, ज्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ अतिनिर्मळ आणि बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब अशी सोंड आहे, तर संवाद हाच जणू दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असा असलेला विघ्नांचा नियामक असा हा गणपती देव आहे. इतकं सुंदर वर्णन मौलींनी गणपतीचं इथे केलेलं आहे. पुढे पाहूया. मज वगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनियली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वैत तेची निकुंभ सरीसे एक वटतैभ मस्तकावरी उपरी देशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगल उकार विदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ह्या दोन प्रकारची शास्त्रे असतात आणि माऊली म्हणतात की ही दोन प्रकार शास्त्रे त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात आणि या शास्त्रामध्ये लपलेला बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनीरूपी भ्रमर हे त्या मदाचे सेवन करतात. आणि आत्ता सांगितलेल्या श्रुती स्मृती इत्यादिकांमध्ये प्रतिपादित केलेली ही तत्वे हीच जणू काही गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी अशी आहेत. द्वैत आणि अद्वैत ही जी मते आहेत हीच त्या गणपतीच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बलाने तेथे एकत्र राहिली आहेत. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशावास्य प्रबोधिनी किंवा ईशावास्य उपनिषद ही जणू काही सुगंधी फुले त्या गंडस्थळावर असलेल्या सुंदर मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभून दिसतात. आता मराठी वाङ्मयात प्रसिद्ध असलेली ओवी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, त्या ओवीचा काय अर्थ? ओंकाराची जी पहिली मात्रा अकार, हे गणपतीचे दोन पाय आणि हे दोन पाय असून दुसरी जी उकार मात्रा आहे, पोटासारखी भली मोठी उकार ऊ जिथे आपण करतो तिथे त्या उकार मात्र त्याचे मोठे पोट आहे अशी कल्पना माऊलीने केली. आणि तिसरी जी मकार मात्रा आहे ओंकारातली, ओंकारातली म म जो उच्चार होतो ती मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. आता या तीन मात्रांचं किती सुंदर रूपक देऊन माऊलींनी याची सुरुवात केलेली आहे. हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा न मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलोहा संसार पुरू म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सफाटा फुटे मगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देवो म्हणे म्हणोनी जाणते ने गुरु भजीजे तेने कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ही अकार उकार आणि मकार या तिन्ही मात्रा जिथे एकत्र येतात आणि त्या ओंकाराचे स्वरूप स्पष्ट होते त्या एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद कवटाळल्यासारखा होतो. त्या मूळ ओंकार रूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. मंडळी पहा, ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींची विदेह स्थिती कशी आहे, किती निरहंकार स्थिती आहे. मी नमस्कार करतो असंही माऊली म्हणत नाही, तर काय म्हणतात, त्या मूळ ओंकार रूप गणपतीला मी गुरुच्या कृपेने नमस्कार करतो. याला म्हणतात कृतज्ञतेचा भाव. यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ व कला यांची जी देवता सरस्वती आणि जिने सर्व जग मोहून टाकलेलं आहे त्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. पुढे म्हणतात, ज्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारलं ते माझ्या हृदयात वसतात, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. विवेकावर, बरं का? पुढे आपण याचा विचार करू, विवेक या शब्दाचाही विचार करू. माझे विवेकावर पूर्ण प्रेम आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग जमिनीच्या आतमध्ये असलेलं गुप्त धनसुद्धा सहज दिसू लागते, अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात, त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ या श्री निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुभजन करावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे खांद्या व पाने यांना टवटवी येते, त्याप्रमाणे गुरूंचे नाव घेतले असता म्हणोनी जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्या होईजे. गुरुचे भजन आपल्यातून घडले, गुरुची सेवा घडली की मग आपोआपच आपण कृतकार्य होतो, कृतकृत्य होतो. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की आपोआप शाखांना, फुलांना, पानांना आपोआपच संतोष होतो. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगहनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ, तैसा पुळत पुळती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलष मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरूचे, ना तरी सर्व सुखांची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना रवरस सुधाब्दी परिपूर्ण हे, की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे. अथवा समुद्रात स्नान केल्याने तिन्ही लोकातील जेवढी काही तीर्थे आहेत त्या तीर्थांचे पुण्य घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन झाले असे होते. त्याप्रमाणे श्री गुरूंचे वंदन केल्याने सर्वांचे वंदन केले असे होते. मी त्याच श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले. असे करण्याचे कारण तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरविणार आहे. आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारतांची खोल विचारणी भरलेली कथा, अशी खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा जणू काही अपूर्व बगीचाच आहे, अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे. अनेक सिद्धांतांचा साठा ही कथा आहे, किंवा शृंगारादी नवरसांनी युक्त अमृताने तुडुंब भरलेला असा जणू काही हा एक समुद्रच आहे, किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे जणू मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे सर्व संपूर्ण शास्त्रांमध्ये गीताशास्त्र हे श्रेष्ठ आहे. सर्व शास्त्रांचा राजा असं या गीतेला म्हणतात. ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती अविष्करोनी महामती व्यासांचिये म्हणोनी हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो इथूनी रसा झाला आओ रसाळपणाचा देवीची आयकाणी कैक इथूनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. जणू काही ही कथा सर्व धर्मांचे माहेर घर आहे. सर्व सज्जनांचा हा जिव्हाळाच जणू सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचे हे भांडार आहे. अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने तिन्ही जगात प्रकट झालेली आहे. म्हणून हा सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. कोणता ग्रंथ? गीता ग्रंथ. गीताशास्त्र माऊलींच्या मते सर्व शास्त्रांचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे, म्हणजे याच्याहून मोठं कोणी नाही. आणि येथूनच सर्व रसांना रसाळपणाचा डौल झाला आहे. एखाद्या रसाला रस का म्हणायचं, शृंगाराला शृंगार का म्हणायचं, शांत रसाला शांत रस का म्हणायचं, हे ह्या गीतेपासून शिकावं लागतं. त्याचप्रमाणे याची आणखी एक माहिती ऐका. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे व यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. किती सुंदर! या गीतेपासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अशा अशा ओव्या येतील ज्या हृदयाला चिरून जातील. एकाहून एक सुंदर शब्द, कधी न ऐकलेले न बोललेले असे सुंदर सुंदर शब्द आपल्याला ऐकायला मिळतील. येथे चतुर्ता शहाणी झाली, येथे चातुर्य शहाणे झाले. आणि हा शहाणपणा कुठून आला? येथे चतुर्ता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली आणि सुखांना सुद्धा ऐश्वर या गीतेपासून प्राप्त झाले, अशी ही या गीतेची महती आहे. माधुरी मधुरता श्रृंगारी सुरेखता रूळपण उचिता दिसे भले एथ कळा वीद पण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणवणी जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे बिक बहुअस येथ भानुचे नि तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. त्याचप्रमाणे आणखी एक महती अशी आहे की या गीतेपासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली हे आपण पाहिलं. गोडीचा गोडपणा, श्रृंगाराचा सुरेखपणा, योग्य वस्तूंना आलेला रूढपणा या गीतेपासूनच चांगला शोभून दिसू लागला. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले आणि म्हणूनच महाभारताच्या पठणाने जन्मेजयाचे दोष सहज नाहीसे झाले. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ येथे झाली आहे. रंगांमध्ये सुरंगतेची वाढ व यामुळेच सद्गुणांना चांगुलपणा आलेला आहे. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व ही शोभून दिसत आहे. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो त्याप्रमाणे या महाभारताच्या चार पुरुषार्थ या महाभारतामुळे आणि या महाभारतामध्ये चारही पुरुषार्थ प्रफुल्लित झालेले आहेत. मंडळी, ज्ञानेश्वरीचा एक एक शब्द एक एक वोवी ही आपल्या हृदयात जोपासून ठेवण्याची वस्तू आहे. हळुवारपणे एक एक शब्द ऐकावा, हळुवारपणे त्याचा अर्थ लावावा आणि आज वर्तमानाशी निगडीत असलेला अर्थ आपल्याला पटेल असा तो आपण ग्रहण करावा. अपूर्व ग्रंथ आपले पुण्य फळाला आले म्हणून आज आपल्याला ही ज्ञानेश्वरी वाचायला ऐकायला श्रवण करायला मिळत आहे. हे जे नमनाच्या ज्या ओव्या आहेत 84 ओव्या त्यापैकी आपण आज निम्म्या घेतलेल्या आहेत कारण आपला आजच्या वेळेची मर्यादा संपलेली आहे आणि उरलेल्या ओव्या नमनाच्या आपण उद्या घेऊ आणि त्यानंतर पुढचा भाग पुढे सुरू ठेवूया. आपण आता इथे थांबूया, विश्रांती घेऊया आणि उर्वरित भाग पुढे उद्या घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.